चीनीमंडी.com पॉडकास्ट।
विजी डेली शुगर मार्केट अपडेट। आज सोमवार 29 मार्च 2021। डोमेस्टिक मार्केट महाराष्ट्र मध्ये 30 साखरेचे व्यापार 3,100 ते 3,130 होता, तर 30 साखरेचे व्यापार 3,215 ते 3,175 रुपये होता। दक्षिण कर्नाटकामध्ये 30 साखरेचे व्यापार 3,180 ते 3,200 रुपये होता, तर 30 साखरेचे व्यापार 3,200 ते 3,250 रुपये होता। उत्तर प्रदेशामध्ये 30 साखरेचे व्यापार 3,190 ते 3,220 रुपये। गुजरातमध्ये आज होळीनिमित्त मार्केट बंद होतं। तमिळनाडूमध्ये 30 साखरेचा व्यापार 3,200 ते 3,250, तर 30 साखरेचा व्यापार 3,250 ते 3,275 रुपये होता। हे सर्व दर GST सोडून आहेत। इंटरनॅशनल मार्केट लंडन व्हाइट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $433.20 प्रतिटन राहिला, तर न्यूयॉर्क शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $15.04 राहिले।